chinimandi.com podcast.
ऊस बिल थकवलेल्या कारखान्यांवर कारवाई करावी, बळीराजा संघटनेची मागणी. सर्व उद्योग बंद पडले असताना शेती उद्योग सुरू आहे. शेतकऱ्यांना खतं, बियाणं, मशागतीसाठी पैशांची गरज असताना अद्यापही कारखान्यांनी FRP पूर्ण केलेली नाही. अशा ऊसाचं बिल थकवलेल्या कारखान्यांवर RRC कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेनं केली आहे. मागणीचं निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की 2019-20 मधील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. काही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. लॉकडाऊनमुळे सध्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, त्यामुळे भाजीपाला शेतातच कुजून पडला आहे. काही शेतकऱ्यांनी तर बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतीमाल रस्त्यातच टाकून दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या हक्काच्या FRP रक्कम त्यांना मिळाली पाहिजे आणि जे कारखाने ही रक्कम भागवू शकत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.